चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखरेची मागणी आणि दरही वाढला। महाराष्ट्र आणि देशात तापमान खूप वाढलंय। फनी वादळामुळे त्यात थोडी घट झाली असली तरी अजूनही जवळपास एक महिना उन्हाचा तडाखा राहण्याची चिन्ह आहेत। या असह्य उकाड्यात साखर उद्योगाला मात्र चांगले दिवस आले आहेत। उकाड्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेची मागणी वाढली आहे। त्याचवेळी साखरेचा दर 20 रुपये प्रति क्विंटलनं वाढला आहे। एम ग्रेडसाठी 3130 ते 3150 रुपये प्रति क्विंटल आणि एस ग्रेडसाठी रुपये 3100 वर किमतींनी 20 रुपये प्रति क्विंटलची वाढ केली आहे। त्याआधी किंमत 3100 ते 3110 रुपये प्रति क्विंटल होती। साखर कारखान्यांनाही आत्मविश्वास आला आहे, कारण एप्रिलसाठी जाहीर झालेल्या कोट्याची जवळपास सगळी साखर कारखान्यांनी विकली आहे आणि साखरेची मागणी अजूनही वाढतच आहे। चालू महिन्यात साखर कारखान्यांना खुल्या बाजारात 21 लाख टन साखर विकता येईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। एप्रिल महिन्यासाठी हा कोटा 18 लाख टन होता। याबाबत बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे सरचिटणीस मुकेश कुवेदिया म्हणाले, लग्नाचा हंगाम आणि उकाड्यामुळे शीतपेयांना वाढलेली मागणी याचा परिणाम साखरेच्या मागणीवर झाला आहे। या महिन्यासाठी जाहीर झालेला साखरेचा विक्री कोटा पूर्ण होण्यात कोणतीही अडचण येणार नाही असं दिसतं। मार्च महिन्यासाठी सरकारनं जादा कोटा जाहीर केला होता। ती परिस्थिती आणि सध्याची स्थिती वेगळी आहे। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे म्हणाले, गेल्या 5 वर्षाची आकडेवारी पाहिली तर उन्हाळ्याच्या महिन्यात सरासरी 20.50 लाख टन साखर विक्री होते। गेल्या वर्षी मे महिन्यात मासिक विक्री कोटा सिस्टीम नव्हती, त्यावेळी सुमारे 30 लाख टन साखर विक्री झाल्याची माहिती आहे। त्यावेळी सरकार साखरेवर किमान आधारभूत किंमत लावणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं साखरेची विक्री झाली होती, कारण व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी केली होती।